नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. काँग्रेस पक्ष विकसित भारत जी रामजी योजनेबद्दल जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या कायद्यानुसार ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाला किमान 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
100 दिन के बजाय 125 दिन के काम की गारंटी अगर दी है तो विकसित भारत जी राम जी योजना के अंतर्गत दी गई है. और केवल काम का अधिकार नहीं दिया है, 15 दिन के अंदर बेरोजगारी भत्ता देना पड़ेगा. आपने कागज पर अधिकार दिया था, हमने जमीन पर उसको मजबूत करने का काम किया है. ये कानून पूरे देश में एक साथ लागू होगा, कोई भी ग्राम पंचायत इसके दायरे के बाहर नहीं रहेगी.
मनरेगा अंतर्गत 10 कोटी मालमत्ता निर्माण करण्यात आल्या असून त्यापैकी 8.5 कोटी मालमत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आल्याची माहिती चौहान यांनी दिली. मोदी सरकारच्या काळात 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त या दलाच्या व्यावसायिकता, समर्पण आणि आपत्ती प्रतिसादातील धैर्याचं कौतुक केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एनडीआरएफला शुभेच्छा दिल्या आहेत. आपत्ती दरम्यान एनडीआरएफ हा देशाचा आधारस्तंभ असून आपत्ती प्रतिरोधक राष्ट्र निर्माण करण्याच्या सरकारच्या संकल्पाला साकार करण्यात हा प्रतिसाद दल महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. लखनौ इथं उत्तर प्रदेश विधानसभेत आजपासून 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला सुरुवात होत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. या परिषदेत देशभरातल्या विधानसभांचे अध्यक्ष आणि विधान परिषदांचे सभापती सहभागी होत आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेदरम्यान कायदे निर्मिती प्रक्रिया, संसदीय कार्यपद्धती, सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या पद्धती या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. नागरिक केंद्रीय कायदा प्रक्रियांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, दक्षता वाढवून लोकशाही शासन व्यवस्था अधिक बळकट करणं, क्षमता निर्मिती आणि जनतेप्रती उत्तरदायित्व वाढवण्याच्या दृष्टीनेही या संमेलनात विचारमंथन अपेक्षित आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंचाच्या 56व्या वार्षिक संमेलनाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेत सहभागी होत आहेत. जागतिक नेते, उद्योग समूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी संकल्पना आणि संधी मांडण्याची ही महत्वाची संधी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी 16 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले असून यंदा त्याहून अधिक गुंतवणूक आणण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत अर्ज भरता येतील असं पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी के लक्ष्मण यांनी सांगितलं. दुपारी 4 ते 5 या दरम्यान अर्जांची छाननी होईल. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि अध्यक्षपदासाठी 20 जानेवारीला मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. 13 मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. संपूर्ण भूमिका आणि निर्णयाचं कारण स्पष्ट करणारं भावनिक पत्र त्यांनी प्रसारित केलं. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं यंदाच्या जेईई मुख्य सत्र 1 या परीक्षेसाठीची प्रवेश पत्रकं जारी केली आहेत. या महिन्याच्या 21 ते 24 तारखेदरम्यान बीई अथवा बीटेकच्या पेपर 1 साठी बसणाऱ्या उमेदवारांना एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. नाशिक जिल्ह्यात मालेगाव मनमाड महामार्गावर आज पहाटे 3 वाजता झालेल्या अपघातात 4 जण ठार, 2 जण गंभीर जखमी झाले तर 20 अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. वरहाणे गावाजवळ पुण्याहून मालेगावला जाणारी खासगी बस समोरून येणाऱ्या पिकअपवर आदळल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात ग्लोबल विकास ट्रस्ट आणि सन फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने परळी, अंबाजोगाई, धारूर या 3 तालुक्यातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. राक्षसवाडी इथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या पापनाशी, गुणवरा, सरस्वती आणि वान या 4 प्रमुख नद्यांच्या खोलीकरणाचं आणि रुंदीकरणाचं जवळपास 103 किलोमीटर अंतराचं काम यावर्षी हाती घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी यांनी दिली. येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर परिसराचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.